साहेब, तो जो मला चावायला आलेला म्हातारा बेवडा होता ना, तो झॉम्बी सारखा दिसत होता.
Come on.